माय मराठी पातळी 4 अंतिम परीक्षा दृकश्राव्य परीक्षा
2 श्रुतलेखन. ही पर्वतांची रांग दूरवरून मोठी मोहक दिसत आहे. तिचे जवळून दर्शन घेण्याचा मोह टाळता येत नाही, पण जसजसे जवळ जावे तसतसे तिचे उग्र आणि रौद्र रूप जाणवून छातीत धडकी भरते आहे. आम्ही एका कड्याच्या टोकावर उभे आहोत. खाली खोल दरी आहे आणि नदीचा प्रवाह वळणे घेत वाहतो आहे. तो कुठे ऐसपैस पसरलेला दिसत आहे, तर कुठे त्याने अंग चोरले आहे. सूर्याचे बिंब तांबूस होऊ लागले आहे आणि संध्याकाळचा हलका गारवा हवेत जाणवत आहे. आता खाली उतरायचे आहे. या डोंगरात चालताना पाय ठरत नाही. कुठे वाळू तर कुठे गोटे वाटेत येत आहेत. पुढे टाकण्यासाठी एक पाय उचलला की दुसरा घसरत आहे. आधाराला एखादा गवताचा झुपका मिळत आहे, पण तोच उपटून हातात येईल अशी भीती वाटत आहे. आमच्या धसमुसळ्या हालचालींनी दचकलेली पाखरे पंख फडफडावत आकाशात भरारी घेत आहेत आणि आपली नाराजी प्रकट करत आहेत. जीव मुठीत धरून आणि आठवेल त्या देवाचे नाव घेऊन आम्ही एक एक पाऊल उचलत आहोत.